ചാലം പങ്കും ലങ്ങയതേഗിരിം യത്കൃപാ തമഹം വന്ദേ പരമാനന്ദമാധവം ഗുരുർബ്രഹ്മാ ഗുരുർവിഷ്ണു ഗുരുദേവോ മഹേശ്വരഃ ഗുരുസാക്ഷാത് പരബ്രഹ്മ തസ്മൈ ശ്രീ ഗുരവേ നമഃ. ശ്രീരാം ശ്രീരാം ശ്രീരാം. ഓം പാർത്ഥായ പ്രതിബോധിതാം ഭഗവതാ നാരായണേന സ്വയം വ്യാസേന ഗ്രഥിതാം പുരാണമുനിനാ മധ്യേ മഹാഭാരതം അദ്വൈതാമൃതവർഷിണീം ഭഗവതീം അഷ്ടാദശാധ്യായിനീം അംബത്വാം അനുസന്ദധാമി ഭഗവത് ഗീതേ ഭവദ്വേഷിണീ. നമോസ്തു തേ വ്യാസവിശാലബുദ്ധേ ഫുല്ലാരവിന്ദായതപത്രനേത്ര യേന ത്വയാ ഭാരതതൈലപൂർണഃ പ്രജ്വാലിതോ ജ്ഞാനമയ പ്രദീപ യം ബ്രഹ്മാ വരുണേന്ദ്ര രുദ്രമരുതഃ സ്തുവന്തി ദിവ്യൈസ്തവൈഃ വേദൈഃ സാംഗ പദക്രമോപനിഷദൈഃ ഗായന്തി യം സാമഗാഃ. ധ്യാനാവസ്ഥിതഃ തത്കൃതേന മനസാ പശ്യന്തി യം യോഗിനോ യസ്യാന്തന്ന വിദുഃ സുരാസുരഗണാഃ ദേവായ തസ്മൈ നമഃ. കേവലം കരുണാകാരം കൈവല്യാനന്ദദായകം സംസാരതാപശമനം സമർത്ഥം സമദർശിനം സ്വയം പ്രകാശം സംസിദ്ധം സ്വരൂപാനന്ദ സദ്ഗുരും പാവനം പരമം ശാന്തം പാവസേവാസിനം ഭജേ. സോഹം സിദ്ധിസുസമ്പന്നോ നാദസന്ധാനസംസ്ഥിതഃ വീതരാഗോ വിശേഷശ്ച ശ്രീഗുരു പാതു മാം ഭവേ. ജ്ഞാനേശാംഗ്രിസരോജലുപ്തമധുപ സ്വാമിനി സ്വരൂപാങ്കിതഃ സന്താനാം വചനാനുഭൂതി പതിത സാക്ഷീ സ്വയം കാപളീ ഗാർഹസ്ഥേ കില ഏകനാഥ സദൃശോ വൃത്തൗ തുകാരാമവത് സ सोहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांतदांत सुहृदम् उत्तुंगदिं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तेज क्षमा धृति शौचम अद्रोहो नाती मानिता। हा जो 16व्या अध्यायातला तिसरा श्लोक आहे, दैवी गुणसंपदेचं वर्णन करणारा श्लोक, शेवटचा श्लोक, तिसरा दैवी गुण संपत्ती या श्लोकामध्ये सांगून संपली। त्याच्यातला अद्रोह आणि नाती मानिता हे दोन दैवी गुण आपले पाहिजे राहिलेले आहेत। दरम्यानच्या काळात आपल्या केंद्राला देखील प्रवचनांना बराच खंड पडला। आपल्या इथं मागच्या 15 दिवसात झालेला गणेशोत्सव आणि गणेश भक्तांची रस्त्यावर उडालेली झुंबड यामुळं आपलं हे प्रवचन मात्र निश्चित अफेक्ट झाला, त्याच्यावर परिणाम झाला। निरनिराळे रस्ते बंद झाले, इथं येणं या विशिष्ट वेळामध्ये हे अवघड होतं आणि त्याच्या मागच्या बुधवारी गणपती बसणार होते गुरुवारी, आदल्या दिवशी आपल्या प्रथेप्रमाणे ऑफिसमधून आल्यानंतर गणपती वगैरे आणायला प्रत्येकाची तशी धांदल असते असं असल्यामुळं ती सुट्टी दिली गेली। त्यामुळे 3 आठवड्यांनी इथं आपण एकत्र जमतो आहोत। रविवारच्या केंद्राचंही असंच होणार आहे। परवाच्या रविवारी स्वामी माधवनाथांची जयंती आपण साजरी केली, अर्थात प्रवचन झालं नाही, आणि त्याच्या मागच्या रविवारी अनंत चतुर्दशी होती, तिथेही 3 आठवड्यांनी आपण जमू, या रविवारी जमू तेव्हा। पण या सुट्ट्या आता इथून पुढे गृहीतच धरायला पाहिजेत, या उत्सवांमध्ये असणाऱ्या अशी पुण्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे। ही जी दैवी गुणसंपदा आहे, ही दैवी गुणसंपदा 16व्या अध्यायामध्ये जी भगवंतांनी एकत्रित करून सांगितली, ती दुसऱ्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी अनेक कर्मयोग, स्थितप्रज्ञता, गुणातीतता, ज्ञानी पुरुष, भक्त लक्षण या अंगानी प्राप्त पुरुषाचं अनेक अंगानी वर्णन केलं। त्याच्या ठिकाणी स्वाभाविकपणाने वस्ती करून असलेले आणि आत्मदर्शनाकडे वाटचाल करणाऱ्या साधकाच्या ठिकाणी बीज रूपानी असणारे आणि ज्याला तशा प्रकारे प्रोत्साहन देऊन साधकाने अभ्यास करून जे वर्धिष्णू करण्याची गरज आहे, असे सगळे गुण एकत्रित करून या 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितले. अद्रोह हा गुण आज आपण पाहणार आहोत. अद्रोह याचा अर्थ कोणाचाही द्रोह न करणं. द्रोह करणं म्हणजे फसवणं. द्रोह करणं म्हणजे विश्वासघात करणं. द्रोह करणं म्हणजे विरुद्ध वर्तन करणं. अशा अर्थाने द्रोह हा शब्द वापरला जातो. अद्रोह म्हणजे विश्वासघात न करणं. अद्रोह म्हणजे न फसवणं. अद्रोह म्हणजे विरुद्ध वर्तन न करणं, असा सरळ सरळ अर्थ होतो. अद्रोह हा गुण सांगण्याचं कारण असं की परमार्थ हा विश्वासाच्या पायावर उभा आहे, श्रद्धेच्या पायावर उभा आहे. साधक श्रद्धेचा अभ्यास करतो, सद्गुरु वचनावर देखील विश्वास ठेवायचा असतो, आप्त वाक्यावर विश्वास ठेवायचा असतो, गुरु कार्यावर विश्वास ठेवायचा असतो. सगळ्यात अवघड जर कोणती गोष्ट असेल तर व्यक्तीवर विश्वास ठेवणं ही फार अवघड गोष्ट आहे. कोणीही अगदी श्रीकृष्णांपासून श्रीरामांपासून ज्या आदर्श म्हणून व्यक्ती आहेत त्या व्यक्ती कायम तुमच्या नजरेसमोर असतात आणि तुम्ही त्यांच्या गुणांची अवगुणांची कर्माची चिकित्सा करत असता. तुमच्या प्रकृतीनुसार त्याच्यातला काही भाग तुम्हाला आवडत असतो. सगुणाचा हा तसा दोषच आहे. सगुण परमात्म्याचा हा दोष आहे. याचं कारण आपण देहधारी आहोत हा आहे. सगुण परमात्म्याला कोणता दोष नाही, पण सगुणाकडे पाहताना आपली दृष्टी ही बऱ्याच वेळेला गुणावगुणांमध्ये असते आणि ते गुणावगुण आपल्याला पटणं आणि आपल्याला न पटणं याच्याशी संबंधित असतात. मला पटलं मला नाही पटलं याच्यातून परमार्थाचं एक मूलभूत तत्व आपोआप गळून पडतं. ते म्हणजे आपल्या अंतर्यामी जसा परमात्मा भरून राहिलेला आहे, सच्चिदानंद तत्व भरून राहिलेलं आहे, आपण वस्तुतः देह मन बुद्धी नाही, आपण तेच आहोत, अव्यक्त अचिंत्य अविकारी निर्गुण निराकार शुद्ध जाणीव स्वरूप चैतन्य मात्र आनंद रूप शांत रूप प्रेम स्वरूप असे आपण आहोत स्वरूपाने. मग दुसराही स्वरूपाने तेच आहे हे परमात्म तत्व हे मुख्य तत्व गळून पडत प्रकृतीकडे पाहण्यामुळे. आपण प्रथम प्रकृतीकडेच पाहतो. साधकांनी साधकाच्या प्रकृतीकडे पाहणं, साधकांनी साधक नसलेल्या व्यक्तीच्या प्रकृतीकडे पाहणं, साधकांनी संतांच्या प्रकृतीकडे पाहणं, साधकांनी सद्गुरूंच्या प्रकृतीकडे पाहणं, या कशातच द्रोह नसला पाहिजे. याचा अर्थ असा की साधकांनी निर्मळ दृष्टीने सर्वत्र पाहायला पाहिजे. आपल्या अनुग्रहाच्या ध्यानाच्या प्रक्रियेच्या नंतर लगेच एक श्लोक आला किंवा ध्यानाच्या प्रक्रियेचं वर्णन करणाऱ्या श्लोकाचाच दुसरा भाग तो आहे. तो म्हणजे पश्यामी ते रूपम जनांतरस्थम. माझ्या अंतर्यामी मी जे परमात्म स्वरूप अनुभवतो ते सर्वांच्या अंतर्यामी भरून राहिलेलं आहे अशा भावाने मी पाहतो. टीका करण्यामुळं द्रोह करण्यामुळं अविश्वासामुळं व्यक्ती न आवडल्यामुळं या तत्वाला गालबोट लागतं. म्हणून परमार्थतः हा अद्रोह, कारण सामान्यतः चांगली व्यक्ती परमार्थ करत असताना ती खरं बोलते, कोणाला फसवत नाही, आर्थिक व्यवहार स्वच्छ ठेवते, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला असं त्याचं असतं. त्याच्या दोषदृष्टीबद्दल हे सांगतात. त्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी ही विश्वास ठेवणारी असली पाहिजे. त्याची दृष्टी ही मूलगामी असली पाहिजे, परमात्म्याकडे पाहणारी असली पाहिजे. त्याला प्रकृती ओळखता येते असं समजण्याचं कारण नाही की असं जर आम्ही समजलो सगळीकडे परमात्मा जर आम्ही व्यवहारात फसू तुम्ही फार उत्तम आहात, तुम्ही फसणं शक्य नाही, तुम्हाला व्यवहार समजतो. उलट परमार्थ समजण्यासाठी ही दृष्टी सांगितली आहे. व्यवहारात फसणार नाही तुम्ही, इतके लेते त्याचे तुम्ही नाही की आमची अशी दृष्टी झाली मग कोणी येऊन आम्हाला फसून जाईल, इतके लेचे पेचे तुम्ही नाहीच आहात. पण या लेचे पेचे नसण्यामुळे ज्ञानाला अंतराय पडला आहे. आता तो सुधारून घ्यायचा आहे म्हणून अद्रोह सांगितलेला आहे. हा अद्रोह हा गुण आहे, हा व्यक्तीच्या आत असणारा जो सत आणि असत याचा झगडा आहे, तिथपासून पाहायला पाहिजे. हेची एक आथियर आघवेची भ्रांती ऐसी निकरेसी मती मेरू होय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परमात्म तत्व हेच एक सत्य आहे आणि येर म्हणजे इतर सर्व भ्रांती स्वरूप आहे. निकरानी अशी आपली बुद्धी मेरू तुल्य स्थिर अशी व्हावी असं म्हटलेलं आहे. आपल्या अंतर्यामी असणाऱ्या दुर्गुणांचा आणि आपल्याच सद्गुणांचा एक झगडा चाललेला असतो. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी या गोष्टी आहेत. परमार्थ करत असताना आपल्या आत असणाऱ्या गुणांना प्रोत्साहन देणं म्हणजे आपलं आपणच आपल्याशी अद्रोहत्वाचं वर्तन करण्यासारखं आहे. नाहीतर परमार्थ करत असताना प्रकृतीवशात कोणाला समजतंय म्हणून आपण एकटे तर आहोत म्हणून कदाचित ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नायकणे ते कानची डाळी न देखणे ते दिठीची काळी अवाच्य ते वाळी जीभची का हे तत्व चुकलं जात. एकांतात मनुष्य काही करतो तो त्यांनी स्वतःशी केलेला द्रोह असतो. असा द्रोह त्यांनी करता कामा नाहीये ही स्वतःची शिस्त स्वतःला. परमात्म्याकडे जाण्याचा विश्वास तुटेल असं वर्तन करता कामा नाहीये. अशा पद्धतीने त्याचं वर्तन असणं गरजेचं आहे, त्याची भूमिका असणं गरजेचं आहे. आपल्या स्वतः बरोबरच आपलं घर असतं, त्या घरात देखील अद्रोहित्व ही फार महत्वाची गोष्ट आहे. मी असं एक घर पाहिलं होतं की त्या घरामध्ये दोन तीन व्यवसाय होते बर का. ते दूध विकत आणत असत आणि सकाळी त्यांचा एक मुलगाच अजून दोन तीन मुलांना मदतीला घेऊन दूध घालत असे. त्याच वेळेला पेपरची एक मोठी एजन्सी त्यांच्याकडे होती. अजून एक भाऊ पेपरचा व्यवसाय पाहत असे. त्यांचं स्नॅक सेंटर देखील होतं. एक भाऊ तिथं काम करत असे. हे सगळे आपल्या आपल्या एकत्रित व्यवसायातून घराच्या जितकं जमेल तितके स्वतः करता पैसे काढून घेत असत दुसऱ्याला फसून. हा घरी केलेला द्रोह आहे. घर जर चार लोकांचं घर जर नीट राहायचं असेल तर विश्वासघात ही गोष्ट घडता कामा नाहीये. विश्वास ही अशी अमूल्य गोष्ट आहे की एकदा कडा गेला की मग फार जुळवणं कठीण असतं. त्यांच्याहून विरुद्ध वर्तन करणं, विश्वासघात करणं, फसवणं या गोष्टी घरात घडता कामा नये ही किमान अपेक्षा आहे. घरातल्या सगळ्या व्यक्तींनी एकमेकांबरोबर त्यांचे गुणदोष असताना, त्यांचे जसे गुणदोष असतील ते धरून त्यांच्याशी त्या पद्धतीचं वर्तन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या ऑफिस उद्योग व्यवसाय या ठिकाणी असतो, तिथं देखील अद्रोह हा गुण फार महत्वाचा आहे. तिथं जर द्रोहाची भावना असेल, त्या द्रोहातून आपला फायदा आहे म्हणून द्रोह असतो, बाकी काय द्रोहाचं कारण? पण त्यांनी जो व्यक्तिमत्वाचा घात होतो तो फार मोठा असतो. जसं वडिलांना फसवणं तसंच मालकाला फसवणं आहे. त्या ठिकाणी प्रामाणिक न राहणं, तसंही पाहायचं झालं तर याच्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील. जसं स्वतःच्या पासून सुरुवात केली, स्वतःच्या परमार्थातला घातक असं वर्तन न करणं म्हणजे वैयक्तिक अद्रोह आहे. त्याप्रमाणेच आपण ज्या गुरु कार्यात सहभागी झालेला असतो तिथं गुरूंच्या इच्छेच्या विरुद्ध काही न घडणं, काही न करणं, मी पावसला गेलो होतो, ही गोष्ट आहे 1998 सालची. तेव्हा मला भेटायला तिथले एक गृहस्थ आले होते. मला भाऊ देसाईंनी सांगितलं होतं की त्यांना भेटा, बघा ते कसे माल चांगले वाटतात, तुम्हाला कसे वाटतात ते बघा. ते मला भेटायला आले आणि बोलता बोलता ते संप्रदाया म्हणजे स्वरूपानंदांच्या नंतर जे तीन उत्तराधिकारी होते त्या तीन उत्तराधिकाऱ्यांच्या बाबत थोडं असं तसं असं बोलत होते. कोणाचं काय काय चुकलं, काय हे असेत, हे तसेत, हे बी ग्रेड आहेत, हे सी ग्रेड आहेत, अशा प्रकारे. त्यांना म्हटलं हे ग्रेडेशन तुम्ही केलंय का स्वरूपानंदांनी केलंय, एक. दुसरं म्हणजे तुम्ही यांना नावं ठेवताय ते स्वरूपानंदांना आवडतंय असं तुम्हाला वाटतंय, हे नक्की तुम्हाला तसं वाटतंय? स्वरूपानंदांनी तुम्हाला सांगितलं तर कधी की जे उत्तराधिकारी आहेत त्यांच्याविषयी अपप्रचार करा? हा सांप्रदायिक द्रोह आहे. याचं कारण व्यक्तीनंतर पुढे जो संप्रदाय दुसऱ्या व्यक्तीकडे येतो त्याच्याविषयी कलुषितता तुम्ही निर्माण करताय. हा संप्रदायाचा द्रोह आहे, हा तुमच्या गुरु कार्याचा द्रोह आहे, गुरूंशी असलेला द्रोह आहे. तुम्हाला पटत नाही म्हणून ते इतके सटपटले. परवाही मी पावसला गेलो होतो, मला दरवेळेला भेटायला येतात. असं चालणार नाही म्हटलं. तुम्ही असं वर्तन करू शकत नाही. याच्यामध्ये त्यांचे गुणावगुण द्या सोडून तुम्ही मला सांगायला येत आहे की स्वरूपानंदांच्या उत्तराधिकाऱ्यांपैकी एक सी ग्रेड, एक बी ग्रेडचा संत होता आणि स्वरूपानंद ए ग्रेडचे, अजून एक उत्तराधिकारी ए ग्रेडचे. तुम्हाला एवढं समजतं तर माझी ग्रेड सांगा बरं, मी काय सी आहे का डी आहे का ए आहे? तुम्ही असे कसे बोलू शकता? हा द्रोह आहे. गुरु कार्याच्या विषयी गुरूंच्या नंतर द्रोह करण्याची खूप जणांना बुद्धी असते, ते परत आपल्या प्रकृतीवर उतरतात आणि त्यांना जसं बोलायचं सांगायचं असेल तसंच सांगायला सुरुवात करतात, जे त्यांच्या गुरूंना अपेक्षित नसतं. ते म्हणत असतात इथून पुढे तुम्ही आता यांना सहकार्य करायला पाहिजे. हा द्रोह असतो. आपल्या स्वधर्म कर्माशी देखील द्रोह करण्याचा कधी कधी मोह होतो. भगवंतांनी जो शब्द अर्जुनाने जो प्रश्न विचारला था, अथ केन प्रयुक्तो यम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः, जर स्वधर्म कर्म आणि त्याच्यातून चित्त शुद्धी आणि मोक्ष हा इतका सोपा मार्ग असेल तर मनुष्य पापा करता का म्हणून प्रवृत्त होतो. तेव्हा भगवंत असं म्हणाले की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. रजोगुणात्मक हा काम आणि क्रोध हे महाशनो महापापमा हे नीच आहेत, पाप करायला प्रवृत्त करतात. विद्येनम इह वैरिणम हे वैरी आहेत, यांचा नाशच करणं गरजेचं आहे. त्या काम क्रोधाच्या बळी पडणं, त्यामुळं स्वधर्म कर्माचा स्वधर्म कर्म सांडून परधर्म करावा अशी इच्छा मनामध्ये निर्माण होते, हाही द्रोहच आहे. म्हणून व्यक्तीनी व्यक्तीचा विश्वास देऊनच वर्तन करणं आणि तो विश्वास मूलगामी दृष्टीने पाहिजे. त्याच्या आत असणाऱ्या परमात्म शक्तीला पाहून त्याचे गुण दोष ओळखूनच प्रत्येक जण व्यवहार करेल, घाबरू नका. हे एवढं सगळं ऐकल्यामुळं उद्याच्या उद्या तुम्ही एकदा असंच निरूपण करत असताना कोणीतरी स्वामीजींना प्रश्न विचारला, सगळेच तुकाराम बुवा झाल्यावर कसं होणार, काळजी करू नका. एवढं तुम्हाला समजतंय ना, तुम्ही तरी तुकाराम बुवा होणार नाही हे नक्की. ज्याला एवढं भान आहे तो तुकाराम बुवा कसा होईल. तुम्हाला हा अवघड आहे अभ्यास, तुम्ही तुकाराम बुवा होऊ नाही शकत. त्यामुळे दुसऱ्या बाजूची काळजी करूच नका. परमार्थाकरता हा गुण कसा सुधारता येईल याचीच काळजी करा, हे पुरेसं आहे. मित्रामित्रांमध्ये देखील द्रोह करतो माणूस. एक मित्र दुसऱ्या मित्राला मोठ्या विश्वासाने सांगतो की तिसरा तुझ्याबद्दल काय सांगत होता, कधीही करू नये. कारण तेही एकमेकांचे मित्र आहेत हे लक्षात ठेवा. आज न उद्या तुम्ही उघडे पडणार आहात, असं कधीही करू नये. ज्याला ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणतात हे तर कधीच नाही करता कामा. तुम्हाला कोणी अधिकार नाही दिला की तो असा असा तुझ्याबद्दल असं म्हणत होता, तू का रे असं करतोस, त्यांनी तुला सांगितलं असं जाऊन विचारायला, हा द्रोह आहे. अशा प्रकारे सर्व बाबतीत अद्रोहित्व असणं ही फार मोठी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला आपण मागं का पडतो आणि अप्रिय का होतं हे कळतच नाही. याचं कारण ती प्रत्येक व्यक्तीला मोठ्या विश्वासाने सांगते, पण हिला चुगली करण्याची सवय आहे हे सगळ्यांना समजायला सुरुवात होते. या द्रोहाचे अनेक दुष्परिणाम होतात, अनेक. विश्वासार्हता संपून जाते. म्हणून साधकाचं तर ध्येयाकडे सतत सतत लक्ष असलं पाहिजे. स्पर्धारहित असं जीवन आपण जगावं. मला तरुण मुलं तर विचारतात की असं कसं करायचं, दुसरा आमची स्पर्धा करत असतो. तुम्हाला साधकाचं स्पर्धारहित जीवन जगता येईल तिथं तर करा. तुम्ही ऑफिसमध्ये काय करता, मग आम्ही असं करतो तसं करतो, कुठून तरी सुरुवात करा. घरी करता येईल, स्वतःशी करता येईल, स्वतःच्या परमार्थाशी, परमार्था करता. साधकाचं जीवन म्हणून साधक वर्गामध्ये निदान हे विश्व तरी, या विश्वात तरी भांडणं नको व्हायला, टोकाचे गैरसमज नको व्हायला, एवढं जपता येईल. बाहेर भांडताच आहात. आपल्या सद्गुरूंशी हा फार पुढचा मुद्दा झाला. पण तसेही करणारे असतात. स्वरूपानंदाने ज्यांना एका व्यक्तीला पुण्या मुंबईकडे स्वरूपानंदांचा त्यांनी अनुग्रह द्यावा असं सांगितलं. संतांची ही प्रक्रिया चालू राहते, त्या त्या वेळेला त्यांना ते चांगले दिसतात, चांगले वाटतात. त्यांना नंतर अशी इच्छा झाली की ते सत्पुरुषासारखंच वर्तन करत असत. स्वरूपानंदांचाही त्यांच्यावर विश्वासच होता. जेव्हा स्वरूपानंदांचा अनुग्रह द्यावा असं त्यांनी सांगितलेलं होतं, पण ते स्वरूपानंदांकडे एका विवाहासाठी स्वतःच्या संमती मागण्यासाठी म्हणून गेले. आणि तो विवाह कसा, तर त्यांना एका भगिनींशी विवाह करायचा होता. त्या स्त्रीचं लग्न झालेलं होतं, त्यांच्याशी त्यांना विवाह करायचा होता. याचं कारण त्यांना अशी एक काय इंट्युशन झाली म्हणा की दिव्य संतती मला निर्माण करायची आहे. स्वरूपानंद असं म्हणाले की कितीतरी अविवाहित मुली आहेत, जिचं लग्न झाले तिचा संसार मोडून तिच्याशी कसा करता, तर तिथून शिव्या देऊन बाहेर पडले. मला असं सांगितलं गेलं की स्वरूपानंद त्यांच्या पलंगावरून उठून आवाज वाढलेला होता, अंग थरथर कापत होत, चालत बाहेर आले आणि म्हणाले याला हकलून द्या. त्यांनी नंतर पुढे कालांतराने इथं पुण्यात एका सगळ्या काळ्या पदार्थांचा होम केला, ज्याला काय करणी करणं किंवा ब्लॅक मॅजिक म्हणतात, आणि त्याचा हेतू स्वरूपानंदांचं वाईट व्हावं हा होता. काळे तीळ, काळे जवस वगैरे असे काय जे पदार्थ असतात ते सगळे तांत्रिक क्रिया, आणि पावस मधल्या मंडळींना निमंत्रण दिली. आणि त्याही मंडळींचं विशेष असं की ते स्वामीजींना विचारायला आले की ते बोलवत आहेत तर मी जाऊ का, स्वामीजी म्हणाले जा, जाऊन या, बोलवत आहेत तर. आणि गेल्यावर स्वरूपानंदांना सांगितलं, तर स्वरूपानंदांनी क्षणभर डोळे मिटून बसले आणि म्हणाले की कोणी काहीही जरी केलं तरी आपण मात्र सर्वत्र एक भगवंत प्रभूच भरून राहिलेला पाहावा, एवढीच त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया होती. हा द्रोह आहे. म्हणून अव्यभिचारी जीवन किंवा अद्रोहत्व ही फार मोठी गोष्ट आहे. ही आपल्या स्वभावामध्ये नसणं गरजेचं आहे. मामचयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते स गुणान समती त्येतान ब्रह्मभूयाय वर्तते असं भगवंत म्हणतात. अव्यभिचारी भावनेनी जो माझी भक्ती करतो तो गुणांना ओलांडतो आणि ब्रह्मभावाला प्राप्त होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर ज्या ओव्या लिहिल्यात त्याही फार सुंदर आहेत. शिवाय या ओव्यांमधून ज्ञानेश्वर महाराजांची हा शब्द नकारात्मक आहे ना, अद्रोह म्हणजे द्रोह न करणं, पण ज्ञानेश्वर महाराजांची सकारात्मक अशी दृष्टी दिसून येते आणि तसा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का फेडीच पाप ताप ओखित म्हणजे पोषित, तिरींचे पादप म्हणजे तीरावर असणारी झाडं झुडप इत्यादी वृक्षांपासून सगळे शेती देखील धनधान्य समृद्धी देखील हे सगळं पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे म्हणजे आपण आता ज्याच्या संबंधी ज्या द्रोहासंबंधी विचार केला आणि तो द्रोह तरी नसावा असं म्हणतोय, त्याच्याऐवजी ज्ञानेश्वर महाराज हिताची गोष्ट बोलतायत, त्याला अद्रोहत्व म्हणतात. निदान समोरच्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा पहा असं आपण म्हणतोय, तर ते दुसऱ्याच्या अंतकरणात परमात्मा पहा आणि तदनुकूल त्याच्याशी आदरातिथ्याची भावना करा, त्याची संभावना करा असं म्हणतात. हा म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आकलनाचा किती सर्वोच्च बिंदू असेल. का फेडीत पाप ताप पोखीत तिरींचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. समुद्राला गंगेचं पाणी, त्याच्या अवतीभोवतीचा सगळा प्रदेश सुजलाम सुफलाम असं करत वाहत जात. तिचा हेतू गंगेला मिळण्याचा असतो, पण गंगेला मिळेपर्यंत सगळ्यांचं कल्याण करत ती जाते. तसा आपल्या जीवनाचा हेतू हा आत्मदर्शन असावा. पण जीवन जगत असताना जे अवतीभोवती आहेत त्यांचं कल्याण व्हावं अशा भावनेने जो जपतो. का जगाचे आंध्य फेडूत फेडी तू, जगाचा सगळ्या जगाचा आंध्य म्हणजे अंधकार नाहीसा करत. श्रियेची राऊळे उघडीत, संपत्तीची मंदिर खुली करत, उघडत, प्रकाश निर्माण करत. निघे जैसा भास्वत प्रदक्षिणे, जसा सूर्य उदयाला आला की उदयाला येत असताना अंधकार दूर करतच तो उदयाला येतो, तसं तुम्ही जिथं जाल तिथं अज्ञान नको, गैरसमज नको, भांडण नको, कटकटी नको. आशा शंका प्रतारणू निंदा अशा सगळ्या गोष्टी बोलण्यातच नसाव्यात, वागण्यातच नसाव्यात. जाल तिथं अंधकार नसावाच, शंका देखील नाही. त्याच्याऐवजी जिथं जाल तिथं प्रेम आनंद सुख तुमच्या अस्तित्वाने त्यांच्या अंतःकरणाला समाधान असं कुठंतरी होत राहील अशी दक्षता प्रत्येक ठिकाणी घेणं. सूर्य जसा घेतो तशी. तैसी बांधली सोडीत बुडाली काढीत साकडी फेडीत आरतांची. अज्ञानाने बद्ध झालेले असा पुरुष गेला की त्यांचं अज्ञान दूर होतं. त्यांना थोडी तरी ज्ञानाची तिरी त्याचा स्पर्श घडतो. अगदी संसारात बुडत असतात पण संसाराचं स्वरूप समजून त्या संसारामध्ये त्यांनी तितकं नको बुडायला अशा प्रकारची जो दक्षता घेतो त्याचे विचार सुधारतो, त्याचं मन सुधारतो, अनिष्ट चर्चांमध्ये सहभागीच होत नाही. साकडी फेडीत आरतांची. आणि किती संकटात लोक असतात. संकटात कोणी असेल तेव्हा पहिला दुरावा त्या व्यक्तीशी आमचा असं कित्येकांचं धोरण असतं. एरवी घरी जाऊन राहतील, पाहुणचार जोडतील, पण संकटात आहे म्हटलं की एकदम बाजूला, जगाचा नियम असल्यासारखा, जे त्या नियमानेच आपण चालायला पाहिजे असं अगदी पक्क धरून. बाकी त्याच्याकडून फायदा आहे म्हटलं की पहिला गेला त्याच्याकडे असं न करता उलट जो आर्त आहे त्याची जरा चौकशी करेल. काय त्याचं दुःख आहे ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न करेल. तन मन धनानी विचारांनी अंतःकरणपूर्वक जे जे करता येईल ते सगळं करेल. किंबहुना दिवस राती पुढीलांचे सुख उन्नती आणित आणित स्वार्थी प्रवेशी. जे स्वामीजींच्या फार आवडत्या ओव्या होत्या, दिवस रात्र दुसऱ्याचं सुख आणि दुसऱ्याची उन्नती कशी होईल, हे सुख म्हणजे पारमार्थिक सुख, उन्नती म्हणजे पारमार्थिक उन्नती. पण या पारमार्थिक सुख आणि पारमार्थिक उन्नती बरोबर शक्य तेवढं त्यांना समाधानी ठेवणं, हाच जणू स्वार्थ. यांना दुसरा स्वार्थ माहिती नाही, हाच यांचा स्वार्थ होऊन गेला. अशा स्वार्थामध्ये हा प्रवेश करतो, स्वार्थी जीवनात प्रवेश करतो. पण त्याचं स्वार्थी जीवन असं असतं की पुढिलांची सुख उन्नती आणित आणित. स्वार्थी प्रवेशी जे जो वाचूनी आपुलिये काजा लागी, प्राणी जाताच्या अहित भागी, संकल्पाचीही आडवंगी न करणे जे. आपल्या स्वतःचं काम व्हावं म्हणून प्राणी जाताचं अहित करण्यासाठी संकल्पानी देखील प्रवृत्त होत नाही, तसा संकल्प देखील कृती तर दूरच, तसा संकल्प देखील तो करत नाही. ही एवढी एकच ओवी त्यांनी आग्रोहत्वाकरता, ज्याच्यावर मी जवळपास 30 मिनिटं निरूपण केलं, त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी एकच ओवी लिहिली आणि ज्याबाबत मी निरूपणच केलं नाही. दुसऱ्याचं हित करणं म्हणजे आग्रोहत्व, दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश आणणं म्हणजे आग्रोहत्व, दुसऱ्याला सुख देणं म्हणजे आग्रोहत्व, असं सगळं निरूपण केलंय. आपण जे सरळ शब्दांनी निरूपण करतो त्याची एकच ओवी लिहिली, ती कोणालाही कळेल, पण त्याच्याही पुढचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी कसा सांगितला. वाचूनी आपुलिये काजा लागी, प्राणी जाताच्या अहित भागी, संकल्पाचीही आडवंगी न करणे जे. आपलं काम साधण्यासाठी म्हणून दुसऱ्याचा अहित केल्याशिवाय आपलं कामच कसं साधणार. लाओत्से होता त्याचा एक शिष्य, न्यायाधीश झाला. त्या तशा बळकट व्यवस्थेमध्ये देखील तो न्यायाधीश झाला. लाओत्सेच्या मतांचा पगडा होता आणि न्यायाधीशही झालेला होता. त्याच्या समोर खटला आला, त्याच्यामध्ये चोर मुद्देमाला सकट पकडला गेलेला होता. एका सावकाराच्या घरी चोरी झालेली होती. त्यांनी जो निकाल दिला तो मोठा ऐतिहासिक ठरला. त्यानंतर त्या न्यायाधीशाला राजाने काढून टाकलं. त्यांनी निकाल असा दिला की जो चोर मुद्देमाला सकट सापडला त्याला 6 महिने सक्तमजुरी आणि ज्याच्या घरी चोरी झाली त्याला 6 वर्ष सक्तमजुरी. तर असा विचित्र न्याय आतापर्यंत कधी दिला गेला नव्हता. असं असल्यामुळं अर्थात त्या न्यायदानाला लगेच आव्हान चॅलेंज झालं आणि राजापर्यंत गोष्ट गेली. चीन मधली घटना आहे. राजाने न्यायाधीशाला बोलून घेतलं की असा कसा न्याय दिला. तेव्हा तो म्हणाला की ज्याच्या घरी काही नाही म्हणून ज्यांनी चोरी केली पण सापडला त्याला 6 महिने सक्तमजुरी. आणि ज्यांनी अशा कित्येकांची संपत्ती आपल्या ताब्यात घेतली आणि स्वतः एवढा श्रीमंत झाला, इतका श्रीमंत झाला की त्याच्या घरी चोरी करावी आणि त्याचे पैसे घ्यावेत असं वाटलं, ही एवढी असाधारण संपत्ती त्यांनी ज्या प्रकाराने मिळवली त्यालाही शिक्षा व्हायला पाहिजे म्हणून 6 वर्ष त्याला सक्तमजुरी. राजांनी असं म्हणतात असा विचार केला की या न्यायाने मग आपल्याला किती शिक्षा होईल. त्याच्याऐवजी हा न्यायाधीशच नको, त्यामुळं त्याला त्या न्यायाधीशाला लावत्याच्या शिष्याला नोकरीवरून बरखास्त करण्यात आलं, कमी करण्यात आलं. वाचुनी आपली काजा लागी प्राणी जाताच्या अहित भागी संकल्पाची ही आडवंगी न करण्याचे पै अद्रोहत्व ऐशी या गोष्टी ऐकसी जिया किरीटी ते सांगितले हे दिठी पाहो येतैसे. अशा प्रकारे अद्रोहत्व ही गोष्ट काय असते हे अगदी नजरेला स्पष्ट समजेल अशा प्रकारे सांगितलं असं ज्ञानेश्वर महाराज विवरण करतात. आणि गंगा शंभूचा माथा पावोनी संकोचे जेवी पारता तेवी मान्यपणे सर्वथा लाजणेजे ते हे पुढत पुढती अमानित्व जाण सुमती मागा सांगितलेसे किती तेची बोलो नाती मानिता याच्यावर केलेलं निरूपण आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.